गानों के बाद यहाँ पर आप सभी का वेलकम है सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बंदे का नाम है अभिनीत। सो भैया इन दिनों में मास्क की इम्पॉर्टेंस ना बहुत बढ़ गई है। एक वेळ घरातून निघताना बेल्ट बॅग मोबाईल नाही नेला तरी चालेल, मेकअप नाही केला तरी चालेल, पण मास्क पाहिजेच। अजूनही अशी बरीच लोक आहेत ना ज्यांना याचा अजिबात गांभीर्य समजत नाहीये। सध्या ना मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मास्क अवेलेबल झाले आहेत, वेगवेगळ्या डिझाईनचे हे मास्क आहेत। मागे यु नो मी सोशल मीडियावरती एक किस्सा वाचला होता की एक महिला एका टेलरकडे गेली पिको फॉल करण्यासाठी। ही महिला टेलरकडे गेली आणि तिथे गेल्यानंतर त्या टेलरकडे आग्रह धरला की मला ना एक मॅचिंग मास्क बनवून द्या। मग फायनली टेलरने त्या महिलेला पर्पल रंगाचा काठा पदराचा साडीला असा मॅचिंग मास्क बनवून दिला। सो आज तुम्ही मला सांगायचं की काय तुमचा आवडता मास्क कोणता आहे आणि काय क्रिएटिव्हिटी केली तुम्ही त्या मास्कमध्ये, तुमचा आवडता मास्क आणि काय क्रिएटिव्हिटी केली तुम्ही त्याच्यामध्ये सांगा मला। फोन करायचा मला नंबर आहे माझा 6695935 6695935 या नंबरला तुम्ही मला फोन करायचा आहे किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपही करू शकता। माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7719935935। नेहा कक्कर और टोनी कक्कर की आवाज में गाना बस कुछ देर में आपकी और ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूं अभिनीत, आपके साथ बजाते रहो।